नमस्कार. 2019 ला कैलाश मानसरोवर यात्रा करायचे असे सगळ्या ग्रुपने ठरवले. खूप जोशात तयारी सुरू केली. जून 2020 ला पौर्णिमेला जायचे ठरवले, पण करोनाचे संकट आले व सगळ्या बेतावर पाणी फिरले. नशीबच फिरले म्हणा ना, मग तब्बल 6 वर्ष योगच नव्हता. परत 2025 ला कैलाश यात्रा सुरू झाली असे कळले व मनाने उचल घेतली. परत अंगात उत्साह संचारला, पण जवळजवळ सगळा ग्रुप वयामुळे किंमत वाढल्यामुळे बाद झाला. पहिल्या ग्रुपमधले 6 जण व बाकी 7 जण अशी जमवाजमवी होऊन 13 जणांचा ग्रुप तयार झाला. 21 जूनला नेपाळ मार्गे प्रयाणाचा दिवस ठरला. फेब्रुवारीमध्येच बुकिंग अमाऊंट भरून माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली. रोज यूट्यूबचा अभ्यास, वेगवेगळ्या स्तरावरून प्राथमिक सरावाचा अंदाज घेत होतो. एकमेकांना भेटून ग्रुपवर आपले ज्ञान वाटत होतो. प्रत्येकाला चालण्यासाठी प्रोत्साहन देत होतो. मे पर्यंत फक्त उत्सुकता होती. मग एप्रिल एंडला तिकिटे बुक केली. युद्धजन्य परिस्थितीत कसलाच अंदाज येत नव्हता. खर्चाचा आकडा फुगतच चालला होता. कैलाश जर्नीचे ऑफिस दिल्लीला व नेपाळला. 10 वेळा त्याच्याशी संपर्क साधला तर एकदा समाधानकारक उत्तर मिळायचे. अंधारातच तीर मारणे चालू होते. 1 जूनला सौ मेधा व महेश हे बहीण भाऊ ज्यांनी 2025 मध्ये परिक्रमा यशस्वीपणे पार पाडली होती, त्यांना मार्गदर्शनार्थ बोलवले व प्रवासाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेळ डोलली गेली. अतिशय बारीक सारीक सूचनांनी दिशा ठरल्या. मग मात्र जोरात तयारी सुरू झाली. खरेदी, विमा काढणे, व्हिसा परमिट हातात येणे, करन्सी घेणे, यात 21 जून कधी उजाडला ते कळले पण नाही. सकाळी कोणी 5, कोणी 6, कोणी 6, 6:30, 7 असे घर सोडले व 8:30 च्या आत एअरपोर्ट गाठले. वरुण राजाने पण मोठी कृपा केली. घरचे लोक तोंडावर काळजीचा मुखवटा घेऊनच सोडायला आलेले. आम्ही तर उत्सुकता व थोडी धडधड असे मिश्र भाव घेऊन नेपाळ गाठले. नेपाळला आमचा इतर ग्रुप जो भारताच्या विविध भागातून आलेला भेटला. टोटल 46 जण झालो आम्ही. कैलाश दर्शनाच्या भावनेने भारलेले. दुसरा दिवस होता नेपाळ दर्शनाचा. 2 बसेस व 1 14-सीटर असा ग्रुप विभागला गेला. सोमवार असल्याने पशुपतीनाथाला प्रचंड गर्दी होती. बुढा नीलकंठ, गुहेश्वरी मंदिर व पशुपतीनाथ मंदिर असे साईटसीइंग करून त्या महादेवाचे आशीर्वाद घेऊन आमची यात्रा सुरू होणार होती. 3 वाजता पुढच्या टूरचे ब्रीफिंग, ओळख व डफल बॅग, बॅकपॅक, जॅकेट इत्यादी सामानांचे वाटप सुरू झाले. खूप सारे प्रश्न व त्याची असमाधानकारक उत्तरे असा सीन होता.